सुपर हिट्स 93.5 रेड एफएम वर रुद्र आहे तुमच्यासोबत मॉर्निंग नंबर वन मध्ये आणि वेळ झाली आहे
मॉर्निंग नंबर वन पर 8 बजे के आर में आज का तीन
आठ का तीन आठ वाजेचा आर सुरू झालेला आहे अँड तीन महत्वपूर्ण गोष्टी ज्यांनी सगळ्यांचं लक्ष वेधलेलं आहे. सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची खाकी अर्धी चड्डी हा गेल्या 91 वर्षांपासूनचा खास ओळख बनलेला जो गणवेश आहे यामध्ये काळानुरूप बदल करण्यात आलेले आहेत. खाकी हाफ पॅन्ट ऐवजी तपकिरी रंगाची ब्राऊन कलरची फुल पॅन्ट ही आता आपल्याला दिसणार आहे संघाच्या कार्यकर्त्यांच्या अंगावर. जे गणवेशामध्ये बदल झाले काळ परतवे ते काहीतरी असे होते, 1925 साली पूर्णतः खाकी गणवेश होता, 1930 साली खाकी टोपीऐवजी काळी टोपी संघ परिवारानं स्वीकारली, त्यानंतर खाकी शर्टाऐवजी पांढरा शर्ट आला 1940 साली, लाँग बूट ऐवजी चामड्याचे जोडे आले आणि कालांतरानं ते रेग्झिनचे जोडे झाले 1973 मध्ये. 2010 साली चामड्याऐवजी कापडाचा पट्टा संघ परिवारानं स्वीकारला आणि 2016 साली खाकी हाफ पॅन्ट ऐवजी तपकिरी फुल पॅन्ट खाकी परिवारानं संघ परिवारानं स्वीकारलेली आहे. एकूणच ह्या गणवेशामध्ये संघ परिवाराला पाहण्यात प्रचंड लोकांमध्ये एक्साइटमेंट आहे. दुसरी महत्वाची गोष्ट जी अंबेजोगाईमध्ये घटना घडली, वर्दीवरती हात उचलला गेला एका तरुणानं हे दुष्कृत्य केलं आणि त्याच्याविरुद्ध गुन्हासुद्धा दाखल करण्यात आलेला आहे. हिंमत कशी होती काही कळत नाही, भयंकर लय भोगावं लागणार आहे पोराला. तिसरी महत्वाची घटना म्हणजे पाक संघाचा कर्णधार शाहिद आफ्रिदी यानं एक अप्रतिम स्टेटमेंट केलेलं आहे. पाकपेक्षा सुद्धा जास्त आम्हाला प्रेम भारतामध्ये मिळतं असं त्यानं म्हटलेलं आहे आणि खऱ्या अर्थानं हिंदुस्तान पाकिस्तान वाद मिटवण्याच्या दृष्टीनं एक फार सुंदर वक्तव्य आणि पाऊल हे शाहिद आफ्रिदीकडून झालेलं आहे. आपण खरंच काही गोष्टी ज्या सोशल नेटवर्कवर करतोय त्या बंद करून टाकायला पाहिजे. विनाकारण उद्धरलं जात आहे शाहिद आफ्रिदी साहेबांच्या आप्तस्वकीयांना, तर कुठंतरी जरा फुलस्टॉप लावा त्या गोष्टीला. काय मॉर्निंग नंबर वन मध्ये थोडासा आज के दिन इतिहास में क्या हुआ था जानेंगे, बजाते रहो.